श्री दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास दहावा सिद्ध लक्षण निरूपण
श्री राम मागे बोलिला संसारिक त्यागे विण नभे की साधक ऐका हो याचा विवेक ऐसा से सन्मार्ग तो जीवी धरणे अनमार्गाचा त्याग करणे संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा कुबुद्धि त्यागे विण काही सुबुद्धि लागणार नाही संसारिक त्याग पाही ऐसा से प्रपंची वीट मानिला मने विषय त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग त्याग घडे अभावाचा त्याग घडे संशयाचा त्याग घडे अज्ञानाचा शनै शनै ऐसा सूक्ष्म अंतर त्याग उभयास घडे सांग निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे संसारिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही नित्य नेम श्रवण नाही त्यागे विण फिटली आशंका स्वभावे त्यागे विण साधक नभे पुढे कथेचा अन्वय सावध ऐका मागा जाले निरूपण साधकाची ओळखण आता सांगिजेल खूण सिद्ध लक्षणाची साधु वस्तु होऊन ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणी नाही जाण मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणी नाही साधकासी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती या कारणे निःसंदेह श्रोती साधु ओळखावा संशय रहित ज्ञान तेची साधूचे लक्षण सिद्धांगी संशयहीन लागेल कैसा कर्म मार्ग संशये भरला, साधनी संशये कालवला, सर्वामधे संशये भरला, साधु तो निसंदेह। संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन वोखटे, निर्फळ होय। व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव, सर्व काही व्यर्थ संशयाचा व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चये विण। व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती, संशयो वाढवी। व्यर्थ संशयाचे जीणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे, सर्व काही व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चये विण। व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही। व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चये विण। व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची वित्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चये विण। निश्चये विण सर्व काही, अणुमात्र ते प्रमाण नाही। व्यर्थ चिपडिले प्रवाही संदेहाचे, निश्चये विण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे। बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरार्थक असो, निश्चये विण जे वल्गना ते अवघीच विटंबना। संशये काही समाधाना उरी नाही, म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान। तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी, तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरूपावे ऐक निश्चय तो वैसा मुख्य देव आहे कैसा नाना देवाचा वळसा करूचिनये जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा मुख्य देव तो कवण भक्ताचे कैसे लक्षण असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पाहावे संग त्यागून राहावे वस्तुरूप तोडावा बंधनाचा संशय करावा मोक्षाचा निश्चय पाहावा भूतांचा अन्वयो वितिरेकेसी पूर्वपक्षेसी सिद्धांत पाहावा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चय देवाचा देहाचे नियोगे संशय करी समाधानाचा क्षय चळो निदावा निश्चय आत्मत्वाचा सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे आठवता देह बुद्धी पुढे विवेकाची शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्ष श्रीची अहमात्मा हे कधीची विसरू नये निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे न कळे सत्संगे वीण संतासी गेलिया शरण संशये तुटती आता सोहे बोलणे ऐका सिद्धांची लक्षणे मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिजे सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैचा हो संदेहो या कारणे सिद्ध पाहो निसंदेही देह संबंधाचे निगुणे लक्षणासी काये उणे देहातीताची लक्षणे काये म्हणून सांगावी जे लक्षवेना चक्षुसी त्याची लक्षणे सांगावी कैसे निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी लक्षणे कैसी लक्षणे म्हणजे केवळ गुण वस्तु ठाईची निर्गुण तेची सिद्धांचे लक्षण वस्तुरूप तथापि ज्ञान दशकी बोलिले म्हणून वगतृत्व आटोपिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती.
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास 10वां.